नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. दिवार जुव्याचेर आशिल्ल्या पोरणें सप्तकोटेश्वर मंदीर सुवातेर 10,000 चौखण मीटर जागेत कोटी तीर्थ कॉरिडॉर उबारपाच्या निर्णयाक गोंय मंत्रीमंडळान मंजुरी दिल्या. गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळा वतीन तीर्थ कोटी कॉरिडॉराचे काम जातले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
More than 1,000 temples were demolished during the Portuguese era. And the main temples, which is the Saptakoteshwar temple, then they were demolished. They were not able to build a temple in that temple. That's why they were established in the corridor.
लोखंड धातूच्या डंप व्यवस्थापन आणि हाताळणी विषयी सरकाराक सल्लो दिवपा खातीर द एनर्जी अँड रिसोर्सीस इन्स्टिट्यूट टॅरीकडे कबलात करपाच्या निर्णयाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
जी आसा पळय न्ही, आमी जेन्ना डंप जे मायनिंगातले सगळे डंप्स आसात, प्रायव्हेट जाग्यार आसतले किंवा गव्हर्नमेंटातले आसतले, ते आमी डंप लिफ्टिंग करता आसताना उरलेलो डंप आसत किंवा त्याचे स्टेबिलायझेशन आसत किंवा तो डंप जे आशिल्ले व्हेजिटेशन जे आमी आता असले प्लांटेशन हे ते तो लिफ्ट करप ना करप ते सगळे एनवायरमेंट डिस्टर्ब न करता ते एडवायज करतले फॉर द डंप मायनिंगा खातीर म्हणपाक काय हरकत ना. अंडर द डंप पॉलिसी आमी तेंका मुद्दामून ऑन बोर्ड घेतल्या की इन फ्युचर आमकां अशा पद्दतीचो एनवायरमेंटल इश्यू जावचो न्ही म्हणून.
सभापतींची निवड करपा खातीर 25 सप्टेंबराक विधानसभेचे एक दिसाचे अधिवेशन जातले. सभापती पदा खातीर 25 सप्टेंबराक जावपी वेंचणुकेंत विरोधी गटा वतीन काँग्रेसीचे आमदार एल्टन डिकोस्टा हांणी उमेदवारी अर्ज सादर केलो. सरकार पक्षाचो उमेदवार अजून थारपाचो आसा. सरकार पक्ष 23 सप्टेंबराक उमेदवार अर्ज भरतलो अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषदेत दिली. रमेश तवडकर हांणी सभापती पदाचो राजीनामो दिल्या उपरांत सभापती पद खाली आसा. थळाव्या रोजगाराचेर लक्ष केंद्रीत करून आनी गोंय एक व्हड वेपारी केंद्र जावचें देखून द गोवा स्टेट लॉजिस्टीक अँड वेअर हाऊसिंग इन्सेंटीव्ह स्कीम ह्या येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. उण्यात उणे 60% गोंयकार कामगारांक काम दिवपी कंपनीक पुराय फायद्या खातीर पात्र थारतले जाल्यार 40% ते 60% गोंयकारांक कामाक घेवपी कंपनीक अंशीक फायदे मेळटले. दर गोंयकार कामगाराक 5,000 रुपया कुशळटाय उदरगत अनुदान दितले. तशेंच गुणवत्ता प्रमाणीकरणा खातीर अनुदान, लॉजिस्टीक आनी वेअर हाऊसिंग खातीर सॉफ्टवेअर अपग्रेड करपा खातीर 2,00,000 रुपया मेरेन अनुदान आनी 5,000 रुपया मेरेन ट्रॅकिंग सेवा आदार दितले. मेगा प्रकल्पा खातीरूय हे येवजणेत आस्पाव केला. वेअर हाऊस अँड लॉजिस्टीक येवजण आनिकूय सुटसुटीत जावंक जाय अशें मंत्री मॉविन गुदिनो हांणी म्हळां. एप एग्रिगेटर बाबतींत टॅक्सी ऑपरेटरांक विश्वासांत घेतलो अशें जेन्ना सरकारान स्पश्टपणान सांगलां तेन्ना गोंय विधानसभा भायर निशेध करपाचो प्रश्नूच येना. टॅक्सीकारांनी सरकार आनी म्हजेर विश्वास दवरचो. आमी टॅक्सी एप एग्रिगेटर मसुद्याचेर परतून काम सुरू केलां. टॅक्सी वेवसायिकांनी सचिवालया भायर येवन रावून गरजे भायर स्वताचो वेळ पिड्ड्यार करचो न्ही अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां.
हांव सगळ्या टॅक्सीकारांक मरे मुद्दामून हांगासर आयल्या पयली तुमच्या वतीच्यान तांकां सांगपाक सोदता. तांकां जेन्ना सांगला तांकां विश्वासान घेवनूच आमी डिसिजन घेतले म्हणून त्या खातीर तांच्यांनी अशा पद्दतीन येवन सचिवालयाच्या भायर उबे रावपाची गरज ना. तांच्यांनी सरकाराचेर आनी म्हजेर विश्वास दवरचो. त्या ड्राफ्ट सुरू आसा. तो ड्राफ्ट पब्लीश करच्या पयली बी तांकां तांचे 20 जाण एसोसिएशन आसा. तांच्यांनी आपली 20 काय 21 नांवां कितें ती दिवची. त्या 21 जाणांक आपयतले. तांकां ड्राफ्ट सगळो डिटेलान दाखयतले आनी ताज्या उपरांत तो पब्लीश करच्या पयली बाकीचे क्लियर करतले.
पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान तापमान 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वाऱ्यावराक 45 ते 55 किलोमीटर वेगान व्हांवतले. ताचो वेग 65 किलोमीटर इतलो वाढूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. टेबल टेनीस, योग आनी सपेक टॅक्रो हाचे खातीर पंगड तयार करपा खातीर गोंय विद्यापीठ निवड चाचण्यो प्री स्क्रीनिंग आयोजीत करतले. 18 सप्टेंबराक टेबल टेनिसा खातीर निवड चाचण्यो दनपारा 3 वरांचेर एसएजी कांपाल इंडोर स्टेडियम पणजी, 19 सप्टेंबराक योग आनी 30 सप्टेंबराक सपेक टॅक्रो खातीर निवड चाचण्यो सकाळी 10 वरांचेर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.